आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनतेचा पैसा जनतेच्या देशाच्या विकासावर प्रामाणिकपणे खर्च करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। कृषी उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि किरकोळ विक्री भावातली तफावत कमी करण्यासाठी केंद्र सरकार समिती स्थापन करणार। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारत पराभूत। जनतेचा पैसा जनतेच्या देशाच्या विकासावर खर्च व्हावा याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथं 6,700 कोटी रुपयांच्या 23 विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली त्यावेळी ते बोलत होते। पायाभूत सुविधांमुळे नागरिकांचं जीवन सुलभ होण्यासोबतच रोजगार निर्मिती होते याकडे त्यांनी लक्ष वेधलं।
हमने देश में इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण का एक बहुत बड़ा अभियान शुरू किया और इन्फ्रास्ट्रक्चर के इस अभियान के दो सबसे बड़े लक्ष्य है। पहला लक्ष्य निवेश से नागरिकों की सुविधा बढ़ाने की है। दूसरा लक्ष्य निवेश से नौजवानों को नौकरी देने का।
जेव्हा महिला आणि युवा सक्षम होतात तेव्हा समाजाचा विकास होतो असं प्रधानमंत्री म्हणाले। शिक्षण, कौशल्य विकास, खेळ, पर्यटन, आरोग्य असे अनेक प्रकल्प आज काशीला लाभले आहेत। काशी आणि पूर्वांचल व्यापाराचं मोठं केंद्र व्हावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं। वाराणसी इथं आर जे शंकर नेत्र रुग्णालयाचं उद्घाटनही आज त्यांच्या हस्ते झालं। स्वच्छता, पोषण आहार, लसीकरण यावर सरकार देत असलेला भर यावेळी प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केला। उपचारासाठी मुंबई दिल्लीसारख्या मोठ्या शहरांवरचं अवलंबित्व कमी व्हावं यासाठी दशकभरात लहान शहरांमध्ये आरोग्य सुविधा वाढवल्या असल्याचं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमानंतर मोदी यांनी वाराणसी इथं रोड शो केला। कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे। ते आज नवी दिल्लीत कृषी परिषदेत बोलत होते। शेतकरी आपला भाजीपाला 5 रुपये किलो भावानं विकतात आणि किरकोळ बाजारात मात्र तो 50 रुपये किलो भावानं विकला जातो। ही तफावत कमी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचं काम ही समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कृषी संशोधनाचे फायदे प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढच्या महिन्यापासून कृषी चौपाल उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली। खेलो इंडिया अस्मिता साखळी स्पर्धांमुळे राष्ट्रीय स्पर्धांमधला महिलांचा सहभाग वाढला आहे असे गौरवोद्गार केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी काढले। तिरुअनंतपुरम इथं भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक केंद्राअंतर्गत एका महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते। पदक जिंकल्यानं फक्त त्या खेळाडू आणि त्याच्या प्रियजनांचाच सन्मान होत नसून संपूर्ण देशाचा सन्मान होतो असं ते म्हणाले। 2036 साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या पदक तालिकेत पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवण्याचं भारताचं लक्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात 18,53,000 निव्वळ सदस्य जोडले गेले आहेत अशी माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयानं निवेदनातून दिली आहे। या महिनाभराच्या काळात सुमारे 9,30,000 नवे सदस्य नोंदणी केली। एकूण नव्या सदस्यांपैकी 2.5 लाखांपेक्षा जास्त सदस्य महिला आहेत असंही मंत्रालयानं कळवलं आहे। रोजगाराच्या वाढत्या संधी, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी वाढलेली जागरूकता आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रचार प्रसाराच्या यशस्वी उपक्रमांमुळे ही सदस्य संख्या वाढली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे। ही आकडेवारी म्हणजे रोजगाराच्या संधी वाढल्या असल्याचे संकेत आहेत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे। काश्मीर खोऱ्यात बारामुल्ला जिल्ह्याच्या उरी भागातल्या नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। श्रीनगरमध्ये नियुक्त लष्कराच्या चिनार तुकडीनं याबाबत वृत्त समाजमाध्यमांवर टाकलं आहे। या भागात सुरक्षा दलांना घुसखोरी होत असल्याच्या संशयास्पद हालचाली दिसल्या त्यानंतर ही घुसखोरी रोखण्यासाठी लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहीम सुरू केली। मोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला। सुरक्षा दलानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं। शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत चकमक सुरूच होती। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं 99 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठीतून उमेदवारी दिली आहे. मंत्री गिरीश महाजन जामनेरमधून तर सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार, मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा, कुलाब्यातून राहुल नार्वेकर आणि भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया अशोक चव्हाण उमेदवार असतील. नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले तर नाशिक पश्चिमला सीमा हिरे यांना उमेदवारी दिली आहे. सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख आणि सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते, देवळीतून राजेश पकाणे, चिंचवडमधून शंकर जगताप, फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण, इचलकरंजीतून राहुल आवाडे, केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात निवडून येण्याची शक्यता आहे तिथं उमेदवार उभे करावेत, तसंच इतर ठिकाणी मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्याला मतदान करावं, असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी केलं आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराठी इथं सभेत ते आज बोलत होते. कोणत्या मतदारसंघात मराठा समाजाची ताकद आहे हे तपासणं गरजेचं आहे असं ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीव्हिजिल या ऍपवर आतापर्यंत 576 तक्रारी आल्या असून त्यातल्या 563 तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी यांनी दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय सार्वजनिक खासगी जागेतल्या विनापरवानगी लावलेल्या जवळपास 7 लाख जाहिराती काढल्या, तसंच बेकायदेशीर पैसे, दारू, अंमली पदार्थ इत्यादी मिळून 14,90,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये जागावाटप करण्याआधी आपल्या पक्षाला विचारात घेतलं नाही असं राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोजकुमार झा यांनी म्हटलं. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस 70 जागांवर तर राजद आणि मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष 11 जागांवर लढणार असल्याचं काल झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी जाहीर केलं होतं. त्यावर राजदनं नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान जागावाटप निश्चित करण्याआधी इंडिया आघाडीतल्या सर्व पक्षांशी चर्चा केली होती असं स्पष्टीकरण काँग्रेस नेते राजेश ठाकूर यांनी दिलं आहे. झारखंड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यापासून झारखंडच्या विविध भागातून आतापर्यंत अवैध वस्तू आणि रोख रकमेच्या स्वरूपात सुमारे 3,15,00,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी के रविकुमार यांनी अधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूब वाहिनीवरून प्रसारित केला जातोय. या कार्यक्रमात उद्या ठाणे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं आज भारताचा आडघडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताचा दुसरा डाव काल 462 धावात संपुष्टात आला होता, त्यामुळे विजयासाठी न्यूझीलंडसमोर 107 धावांचं लक्ष होतं. दोन गड्यांच्या मोबदल्यात न्यूझीलंडनं आज हे लक्ष पार केलं. भारताच्या वतीनं जसप्रीत बुमराहनं न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला 0 तंबूत धाडलं, तर डेव्हन कॉनवे याला 17 बाद केलं. मात्र विल यंग याच्या नाबाद 48 आणि रचिन रवींद्रच्या नाबाद 39 धावांनी संघाची धावसंख्या 110 पोहोचवली. महिला क्रिकेट टी20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या दोन गड्यांच्या बदल्यात 62 धावा झाल्या होत्या. इस्रायलनं गाझाच्या उत्तर भागातल्या बेत लाहिया परिसरात केलेल्या हल्ल्यात 87 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण गाडले गेल्याची भीती व्यक्त होते. मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याची माहिती गाझा सरकारच्या माध्यम कार्यालयानं दिली आहे. इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती म्हणून प्रोबोबो सुबियांतो यांनी पदभार स्वीकारला. इंडोनेशिया जगातली तिसरी मोठी लोकशाही असून 73 वर्षांचे प्रोबोबो सुबियांतो इंडोनेशियाचे 8 राष्ट्रपती बनले आहेत. महाराष्ट्रात परतीच्या पावसानं जोर धरला असून अनेक जिल्ह्यात पिकांचं नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यात कालपासून झालेल्या पावसानं शेतात असलेल्या सोयाबीनला त्याचा फटका बसला. जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यात निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाची आवक सुरू आहे. रत्नागिरीत काल घेतलेल्या विश्रांतीनंतर आज दुपारनंतर पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचा पैसा जनतेच्या देशाच्या विकासावर प्रामाणिकपणे खर्च करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. कृषी उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि किरकोळ विक्री भावातली तफावत कमी करण्यासाठी केंद्र सरकार समिती स्थापन करणार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारत पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.